तंबाखूच्या धूम्रपानाने सुद्धा रक्तातील कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढते, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते. हृदयरोग, ब्रॉन्कायटिस म्हणजे फुफ्फुसांच्या नळ्यांना आलेली सूज, फुफ्फुसांमध्ये भरलेली हवा, आतड्यांचा व्रण उद्भवण्याऐवजी धूम्रपानाने सुद्धा फुफ्फुसे, घसा आणि मूत्राशयाचे कर्करोग होतात. तंबाखूने फक्त धूम्रपानच करत नाही तर त्याला चघळतात देखील आणि नस म्हणून त्याचा उपयोग करतात. तंबाखू चघळणे हे सुद्धा तोंडाच्या कर्करोगासाठी बहुतेक वेळा कारणीभूत होते. तंबाखूच्या हानिकारक परिणामांमुळे सरकारने सिगारेटच्या पाकिटांवर धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे असा दृश्यमान वैधानिक इशारा असावा असे आदेश दिलेले आहेत. मादक द्रव्यांचे आणि धूम्रपानाचे हानिकारक परिणाम खूप चांगल्या प्रकारे प्रसिद्धीस असूनही तरुण तसेच वृद्ध पिढी व्यसनाधीन झालेली आढळते. म्हणून औषधी द्रव्यांचा दुरुपयोग करणारे आणि धूम्रपानाच्या व्यसनींना व्यावसायिक समुपदेशन आणि वैद्यकीय सहाय्य यांच्याद्वारे मदत करायला हवी.